यात्रा महोत्सव कौन सा उत्सव? आज स्नान यात्रा। कोणाची स्नान यात्रा? जगन्नाथाची। जगन्नाथपुरी धाम की तिथे सुरू झाली असेल, सकाळी सकाळी सुरू होते। जगन्नाथाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवंताला आणतात। आपण पाहिलं जगन्नाथपुरी, जगन्नाथाचं दर्शन केलं का? कोण कोणी कोणी केलं? कोणी कोणी पाहिलं जगन्नाथाला जगन्नाथपुरीमध्ये? तेव्हा तिथे मोठीच गर्दी एकत्र झाली असावी। त्या सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी असंख्य भक्त एकत्रित होतात। आपण एकत्रित झालोय फक्त त्या रथयात्रेविषयी, ना रथयात्रे स्नान यात्रेविषयी ऐकायचं आपणाला, काय स्मरण करायचं। आणि स्मरण करत असतानाच पोहोचायचं मग जगन्नाथपुरीमध्ये ध्यान अवस्थेमध्ये। जगन्नाथाचं एक गीत आहे, जय जग जगन्नाथ सचिरानंदन म्हणून असं आपण म्हणा पाठीमागं। नेहमीचं जय राधा माधव ऐवजी आपण आज जय जय जगन्नाथ सचिरानंदन, म्हणजे जगन्नाथ सचिनंदन आहेत। त्रिभुवने करे जार चरण वंदन, आणि त्या जगन्नाथाच्या चरणाची वंदना सर्व त्रिभुवन करत आहे। आपण शिल्लक राहिलो नीलाचले शंख चक्र गद पद्म धर, त्या जगन्नाथपुरीमध्ये ज्या जगन्नाथपुरीचं दुसरं नाव, बरीचशी नावं आहेत, नीलाचल म्हणतात। नीलाचल एका निळा निळ्या पर्वताच्या शिखरावरती जगन्नाथाचं मंदिर आहे। नीलाचले तिथे शंख चक्र गदा पद्म ही चिन्ह धारण करतात भगवंत जगन्नाथपुरीमध्ये। नदिया नगरे दंड कमंडलू कर, पण तेच भगवंत नदिया म्हणजे नवद्वीपामध्ये चैतन्य महाप्रभूच्या रूपात प्रकट झाले, आणि त्या ठिकाणी त्यांनी दंड आणि कमंडलू धारण केलं। भगवंतांनी घेतला संन्यास, जगन्नाथानंच घेतला संन्यास। आणि वैराग्य विद्या शिकवली, वैराग्य विद्या निज भक्ति योग। त केह बोले पूरबे रावण वधीला। કે ભાઈ આ જગન્નાથાના ત્રેતાયુગામાંથી રાવણાચા વધ કેલા। જય શ્રી રામ, જય શ્રી રામ। ગોલોકેર વૈભવ લીલા પ્રકાશ કરીલા। અને ત્યાંનંતર દ્વાપાર યુગામાંથી ગોલોક વૃંદાવન चा लीला गोकुळ वृंदावनामध्ये त्यांनी प्रकाशित केल्या। गोलोक आहे वरती दूर भगवंताचं दिव्य अलौकिक धाम, तिथून भगवंत येतात या गोकुळ वृंदावनामध्ये जमुनेच्या तटावरती। आणि तिथे तिथल्या लीला गोकुळ गोलोकमधल्या लीला गोकुळामध्ये प्रकाशित करतात। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। ए राधार भावे ये बे गोरावतार। आणि त्यानंतर वेळ झाली, कलियुगाची वेळ झाली, कलियुग पोहोचलं। आणि या कलियुगाच्या सुरुवातीला राधेचा भाव पत्करून भगवंत प्रकट झाले। ते भगवंत आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभुखी। त्रेतायुगामध्ये रामचंद्र, द्वापारयुगामध्ये कृष्णचंद्र, कलियुगामध्ये गौरचंद्र, ओके चैतन्यचंद्र गौरचंद्र। आणि या चैतन्य महाप्रभूंनी काय केलं हे पहा, इथे दर्शन आहे। चैतन्य महाप्रभू के हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। या महामंत्राचा प्रचार प्रसार या अवतारामध्ये भगवंतांनी केला। चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये अवतारामध्ये वासुदेव घोष बोले करी जोड़ हाथ। तेव्हा या गीताच्या शेवटी गीत लिहिणारेच कवी भक्त वासुदेव घोष फार मोठे गायक होते, चैतन्य महाप्रभूच्या वेळचे गायक वासुदेव घोष, गोविंद घोष आणि माधव घोष, हे तीन बंधू होते। आणि तिघेही मोठे गायक होते। पाणीहाटीमध्येही दोन दिवसापूर्वी आपण उत्सव साजरा केला, दही चिडा, दही आणि चिवडा महोत्सव पाणीहाटी बंगालमध्ये। 500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। गोष्ट म्हणजे इतिहास आहे। अशी घटना घडली, सत्य कथा, फक्त कहाणी नाही। एक होता राजा, एक होती राणी। त्या पाणीहाटीमध्ये सुद्धा जिथे नित्यानंद प्रभू पोहोचलेले होते, जय हो राधा पंडरीनाथ की जय। राधा पंडरीनाथ जय राधे। तेव्हा त्या ठिकाणी हे तिघे बंधू कीर्तन करत असत, ज्यावेळी कीर्तन सुरू करायचे ते नित्यानंद प्रभू नृत्य सुरू करायचे। आणि हे कीर्तन फक्त तासन तास नाही, दिवसान दिवस 3 महिने होते तिथे नित्यानंद प्रभू, अधिक वेळ त्यांनी कीर्तनामध्येच असे हे कीर्तनकार वासुदेव घोष त्यांची कविता त्यांनी लिहिलेलं आहे गीत। तेव्हा या गीताच्या शेवटी ते आपलं नम्र निवेदन व्यक्त करतात, प्रस्तुत करतात। काय नम्र निवेदन, निवेदनी म्हणा किंवा साक्षात्कार, आपला अनुभव सांगतात। हात जोडून तुमचे तुमच्या पायी पडून जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ। त्यांचा काय साक्षात्कार, जय गौर सई कृष्ण, ही भाषा बंगाली भाषा आहे। जे गौरांग महाप्रभू आहे, चैतन्य महाप्रभू, तेच आहेत कृष्ण। जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ, जय सई जे ते, तर जे आहेत चैतन्य महाप्रभू तेच तर आहेत कृष्ण। जे आहे चैतन्य महाप्रभू आणि कृष्ण तेच तर आहेत जगन्नाथ। म्हणजेच चैतन्य महाप्रभूच आहेत कृष्ण आणि तेच आहेत जगन्नाथ। म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दामध्ये चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण आणि जगन्नाथामध्ये काही भेद नाही, अभेद। 3 व्यक्तित्व एकच आहेत, थोडी रूप वेगळी आहेत। नटो नाट्य धरो यथा, जसा नाटकामध्ये नट कलाकार, नटो नाट्य धरो यथा, एकच कलाकार वेगळ्या वेगळ्या नाटकामध्ये वेगळी वेगळी भूमिका निभावतो, वेगळी वेगळी त्याची वेशभूषाही असते, वेगळा आपला स्वभाव असं प्रदर्शन होतं। तसंच कुंती महाराणी म्हणते, नटो नाट्य धरो यथा, जसा नाटकामध्ये नट कलाकार वेगळ्या वेगळ्या भूमिका निभावतात, एकच व्यक्ती नाही का, एकच व्यक्ती तो बच्चन किंवा जो कोणी असेल। नाटकं वेगळी, कधी तो या गावचा तर कधी त्या देशातला, तर हा कधी बदमाश, तर कधी इडियट, तर कधी काय काय। तसेच भगवान ही वेगळ्या वेगळ्या भूमिका, रामचंद्र, कृष्णचंद्र, चैतन्यचंद्र आणि तेच आहेत जगन्नाथ स्वामी सुद्धा तेच आहेत, असं हे गीत वासुदेव घोषांनी लिहिलं। आपण गाण्याचा प्रयत्न करूया। जय जय जगन्नाथ सचिदानंद,
Jaya Jaya Jagannatha Sachidananda. Tribhuvane kare jada charana vanda. Tribhuvane kare jada charana vanda. Nilachale shankha chakra gada padma dhara. Nilachale shankha chakra gada padma dhara. Nadiya nagare danda kamandalu kara. Nadiya nagare danda kamandalu kara. Kamandalu Jaya Jaya Jagannatha Sachidananda. Sarvani Mana Jaya Jaya Jagannatha Sachidananda. Keha bole purabe Ravana vadhila. Keha bole purabe Ravana vadhila. Goloker Vaibhava Leela Prakasha Kareela. Goloker Vaibhava Leela Prakasha Kareela. Jaya Jaya Jagannatha Sachidananda. Hari Hari. Jaya Jaya Jagannatha Sachidananda. Radha Bhave Ebe गौर अवतार हर भावे हे राधार भावे एवे गौर अवतार हे राधार भावे एवे हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार हरे कृष्ण नाम गौर हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार हरे कृष्ण नाम गौर जय जय जगन्नाथ सचिदानन्द जय जय जगन्नाथ सचिदानन्द सचिदानन्द वासुदेव घोष बोले करी जोड़ हाथ वासुदेव घोष बोले करी जोड़ हाथ वासुदेव जय गौर सै कृष्ण सै जगन्नाथ जय गौर सै कृष्ण सै जगन्नाथ गौर सै कृष्ण जय जय जगन्नाथ सचिदानन्द जय जय जगन्नाथ सचिदानन्द त्रिभुवन करे जार चरण वन्दन त्रिभुवन करे जार चरण वन्दन त्रिभुवन हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
सर्वाणी म्हणा सर्वाणी मठाणी
हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 हरि बोल Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna. Hare Hare. Hare Rama. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna. Hare Hare Rama, Jai Jagannath, Jai Jagannath, Jai Baladev, Jai Subhadra. Jai Jagannath Swami, Jai Jagannath. Jai Jagannath Swami, Jai Jagannath. Radha Pandharinath, Radha Pandharinath, Radhe. Jojo Radha Pandharinath, Radha Pandharinath, Radhe. Vithala Rakhumai, Jai Jai Vithala. Jai Jai Vithala Rakhumai, Jai Jai Vithala Rakhumai, Jai Jai Vithala Rakhumai, Jai Vithala Rakhumai, Jai Jai Vithala Rakhumai. Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Jaya Prabhupada, 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 Srila Prabhupada. Nirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Yena Tasmai Sri Gurave Namaha. Sri Chaitanya Mano Bhishtam Sthapidanena Bhutale Swayam Rupa Kada Mahyam Dadati Svapadantikam. He Krishna Karuna Sindho Dinabandho Jagatvate Gopesha Gopika Kanta Radha Kanta Namostute Tapta Kanchana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanusute Devi Pranamami Hari Priye. Vancha Kalpa Taru Bhyascha Kripa Sindhu Bhyayevacha Patitanam Pavanebhyo वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः। श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय 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 श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। गौर भक्त वृंद जय ओम कृष्णपाद परमहंस परिव्राजकाचार्यष्ट उत्तर शत श्री श्रीमद इस डिवाइन ग्रेस ऐसी भक्ति विधान स्वामी श्री प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। श्रील प्रभुपाद की जय। जगन्नाथ स्नान यात्रा महोत्सव की जय। गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरी टू द असेंबल डिवोटीज समस्त उपस्थित भक्त वृंद की गौर प्रेमानंदे। हरे कृष्ण आपले सर्वांचं स्वागत आहे। कुठून आलात आपण सर्वजण? पंढरपूरचे? पंढरपूरचं कोणी आहे का नाही इथे? पंढरपूरचं कोण आहे का? तुम्ही पंढरपूर मंदिरातले? आ पंढरपूरच्या बाहेरचे कोण? पंढरपूरच्या बाहेर कुठले? सांगोला। हा महोद। हा कुठला? बारामती शिर्डी। हा नाशिक पुणे पुणे करमाळा लातूर नाशिक काय गावच ना माळशिरस। माळशिरस कोण कोण आहे?
I don't have something. I okay. Mangal Veda. वैकुंठातलं कोणी आहे का? मूळचे आपण सर्व वैकुंठवासीच. विखरलो आपण, कुठे कुठे पसरलो आपण, परत येऊ लागलो आता, परत परत फिरलो आता, या मार्गाला लागलो, भक्ती मार्गाला, म्हणजे परत परत येणार, माहेरी येणार. पंढरपूर ही वैकुंठ आहे, भू वैकुंठ. इथे आपले पिताश्री माताश्री विठोबा इथे निवास करतात. आपण सर्व त्यांची लेकर नाही का? तुमची लेकरं आहेत, पण तुम्ही आणि तुमची लेकरं ही त्या भगवंताचीच लेकरं आहेत. त्या भगवंताची विशेष आपल्या सर्वावरती कृपा आहे, म्हणूनच आपण या मार्गाला किंवा कृष्णाच्या नादाला तुम्ही लागला, विठ्ठलाच्या नादाला, तेव्हा हा नाद सोडू नका. बाकीचे नाद सोडा, एकच नाद, ब्रह्मनाद ही, हरे कृष्णा नाद. आम्ही हरे कृष्ण भक्त, आम्ही म्हणजे सर्व सर्व जग परचे भक्त, तसे हरे कृष्ण भक्तच आहेत, कृष्णाचे भक्त आहेत. विठ्ठलाचा भक्त म्हणजे कृष्णाचा भक्त, रामाचा भक्त म्हणजे कृष्णाचाच भक्त, आणि कोणाचा? जगन्नाथाचा भक्त म्हणजे कृष्णाचाच भक्त, साईबाबाचा भक्त. तो भुक्तीचा, भुक्तीचा भक्त, भुक्ती, भुक्तीचा भक्त, भुक्ती भोग, भुक्ती कामी, मुक्ती कामी. सनातन धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये त्यांना स्थान नाही. हरी हरी. त्या भगवंताच्या नादाला लागा, तेव्हा आज आपण इथं एकत्र होऊन आजचा जो उत्सव जो इथं साजरा नाही होत, इथंही होऊ शकला असता. उद्या सोलापूरमध्ये आहे का? आज पुण्यामध्ये आहे, इस्कॉन पुणे मंदिरामध्ये, जिथे जिथे जगन्नाथाचे विग्रह आहेत त्या त्या ठिकाणी आज तशी स्नान यात्रा व्हायला हवी. तशी मूळ मुख्य स्नान यात्रा आज जगन्नाथपुरीमध्ये साजरी होत आहे. तेव्हा तो उत्सव साजरा करण्याच्या उद्देशानेही आपण इथं एकत्रित झालोय, आत्ता आपल्याला समजलं. आपण कशासाठी, आपण आमंत्रण तर दिलं पण कोणता उत्सव वगैरे सांगितलं नसेल तेव्हा आता आपण ऐकत आहात. हरे कृष्ण भक्तांना, हरे कृष्ण भक्त ही जगन्नाथाचे भक्त, जगन्नाथाची विशेष आराधना करतात हरे कृष्ण भक्त. जगभरचे हरे कृष्ण भक्त काय करतात, ते जगन्नाथाचे उपासक आहेत. जगन्नाथ त्यांचे आराध्य देव आहेत. सर्वांचेच असावेत तसे. कारण हरे कृष्ण भक्त म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे भक्त, चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये भगवान प्रगट झाले, विठोबा प्रगट झाला, श्रीकृष्ण प्रगट झाले, श्रीराम प्रगट झाले. ते रूप आहे, चैतन्य महाप्रभूंचं रूप आहे. जय गौर, सई कृष्ण, सई जगन्नाथ. तव्हां श्रीकृष्ण हरे कृष्ण भक्तांची जी परंपरा आहे, त्या परंपरेला गौडीय वैष्णव परंपरा असंही म्हणतात. गौडीय वैष्णव, गौडीय म्हणजे गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभूंचे भक्त, त्यांच्या परंपरेमध्ये येणारे भक्त. तेव्हा ते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू स्वतःच जगन्नाथपुरीमध्ये 18 वर्ष राहिले. राहिले म्हणजे झोपा काढलं नाही, राहून भगवान ते भगवंतात. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभुखे, चैतन्य महाप्रभुखी, चैतन्य महाप्रभु. ही गोष्ट, हे रहस्य समजून घ्यायला हवं. चैतन्य महाप्रभू श्रीकृष्ण, कृष्ण समजत नाही तर कृष्ण समजता समजता नाकी नऊ येतात. जो कृष्णाला समजेल तो चैतन्य महाप्रभूने समजू शकतो, कारण ते एकच आहेत. तेव्हा 500 वर्षापूर्वी असे दोन भगवान जगन्नाथपुरीमध्ये निवास करत होते. एकाच वेळी दोन भगवान एकच आहेत, पण ते दोन रूपामध्ये जगन्नाथपुरीमध्ये निवास करत होते. निलाचल निवासाय हरये परमात्मने बलदेव सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. तो जगन्नाथ तर होते आणि आहेतच निलाचल निवासी. निलाचल मला सांगितलं काही वेळापूर्वी, निलाचल जगन्नाथपुरीचं नाव आहे. निलाचल, निलाचल जगन्नाथपुरीचं दुसरं नाव निलाचल. निलाचल निवासाय जगन्नाथपुरीमध्ये निवास करतात जगन्नाथ. त्याच जगन्नाथपुरीमध्ये चैतन्य महाप्रभूही 500 वर्षापूर्वी 18 वर्ष फक्त राहिलेच नाहीत, त्यांच्या लीला ते लीला खेळले. आणि अर्थात या चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये त्यांनी भक्त होणं पत्करलेलं होतं. भगवंत झाले भक्त. आणि त्या भगवंतांनी भक्ती करून दाखवली, आपल्या सर्वांच्या समोर एक आदर्श ठेवला. तर चैतन्य महाप्रभू या जगन्नाथाची आराधना करत असत. आणि ते चैतन्य महाप्रभू ही आजच्या दिवशी 18 वर्ष प्रत्येक स्नान यात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू ही भाग घेत असत. या चैतन्य महाप्रभू के जगन्नाथ स्वामी के स्नान यात्रा देखी चैतन्य चरितामृत मध्ये मध्य लीला अध्याय 11 चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ आहे. चैतन्य भागवत ही आहे चैतन्य चरितामृत. कृष्णलीलेचं वर्णन कृष्णलीलेचं वर्णन भागवतमध्ये आहे. रामाच्या लीलेचं वर्णन रामायणामध्ये आहे. तर श्रीकृष्णाच्या श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचं वर्णन कुठं भेटेल आपणाला? चैतन्य चरितामृत आहे, चैतन्य भागवत आहे, चैतन्य मंगल आहे, चैतन्य चरित आहे, असे बरेचसे ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचं वर्णन तेव्हा चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे. यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या आणि जगन्नाथाच्याही लीला वर्णित आहेत किंवा तिथे उल्लेख आहे. श्लोक लिहिलेला आहे बोर्डवरती. स्नान यात्रा देखी प्रभू रहैल बड सुख ईश्वरे र अनवसरे पाहिल बड दुख. म्हणा सर्वांनी स्नान यात्रा भगवान जगन्नाथ का स्नानोत्सव देखी देखकर म्हणजे समजते ना. प्रभुर श्री चैतन्य महाप्रभू को हैला हुआ बड बहुत सुख आनंद ईश्वरेर भगवान का अनवसरे विश्राम की लीला के दौरान पाइला मिला बड़ा अत्यंत दुख दुख. अनुवाद सणी छोटा सा तात्पर्य है श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की हा ग्रंथ या ग्रंथाचं मराठीमध्ये अनुवाद झालेला आहे ना. हा ग्रंथ मराठीमध्ये सुद्धा आता वाचू शकता आपण. मूळ ग्रंथ हा बंगाली भाषा बंगला भाषामध्ये आहे बंगला. त्याचा अनुवाद प्रभुपादांनी केला बंगाली. प्रभुपाद बंगालमध्ये त्यांचा जन्म त्यांनी बंगालीमधून इंग्लिशमध्ये प्रभुपादाने भाषांतर केलं आणि त्या इंग्लिशमधून आता जगभरच्या सर्व भाषेमध्ये हे चैतन्य चरितामृत उपलब्ध आहे. चायनीज लोकसुद्धा चैतन्य चरितामृत वाचतात. आज ते वाचत असतील. आपण इथं पंढरपुरात वाचतोय तर ते बेजिंगमध्ये चीनभरही हरे कृष्णाचा प्रचार आहे. चीन देशामध्ये सर्व देशामध्ये 160 देशामध्ये हरे कृष्ण परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम किंवा श्रील प्रभुपाद अनुवाद आणि तात्पर्य लिहितात. भगवान जगन्नाथ की स्नान यात्रा देखकर श्री चैतन्य महाप्रभु अत्यंत प्रसन्न हुए. चैतन्य महाप्रभु तिथे होते स्नान यात्रेमध्ये एका वर्षी अर्थात 18 वर्ष प्रत्येक वर्षी ते असायचे. तेव्हा त्या स्नान यात्रेचं दर्शन करून त्यांना ते प्रसन्न होते.
किंतु जब उत्सव के बाद भगवान जगन्नाथ विश्राम करने चले गए स्नान यात्रेनंतर,
दोन आठवडे भगवंत विश्रांती घेतात, कोणालाही दर्शन नाही, तुम्ही जाऊ नका. म्हणजे स्नान यात्रेनंतर जायचं नाही, स्नान यात्रेमध्ये जाऊ शकता पण त्या दिवशी तुम्ही जाऊ शकला नाही तर त्यानंतर गेला, दोन आठवडे दर्शन बंद, भगवंत विश्रांती घेतात. हे दर्शन बंद असतं फक्त भगवंत आणि लक्ष्मी देवी आणि डॉक्टर आणि डायट पथ्य वगैरे पाळतात भगवंत. नो व्हिजिटर्स, बेड रेस्ट. डॉक्टर सांगतो ना, हां बेड रेस्ट घ्या माझं. तर त्या काळामध्ये दर्शन होत नव्हतं म्हणून चैतन्य महाप्रभू दुःखी होते असं लिहिलं आहे. रथयात्रेच्या स्नान यात्रेच्या दिवशी फार सुखी होते, फार प्रसन्न होते, पण त्यानंतर ज्यावेळी विश्रांती घेऊ लागले भगवान, दोन आठवड्याची विश्रांती, दर्शन बंद म्हणून चैतन्य महाप्रभू अत्यंत दुखी हुए, क्योंकि वे उनका दर्शन नहीं पा सके, कारण त्यांना दर्शन होऊ शकलं नाही, दोन आठवडे दर्शन नाही. तात्पर्य, श्री जगन्नाथ की स्नान यात्रा महोत्सव के इस महोत्सव से एक पखवाड़ा पहले होती है, टेक्निकल. उसके बाद जगन्नाथ के अर्च विग्रह को फिर से रंगा जाता है, थोड़ा पेंटिंग वरे होता मैंने, जिसमें लगभग एक पखवाड़ा लग जाता है, मतलब पखवाड़ा मतलब दो सप्ताह कहना चाहिए, पखवाड़ा हाँ पंद्रहवड़ा, वेरी गुड, कनेक्शन भेट ला. ये बंगाली क्यों उड़िया भाषा में पखवाड़ा पंद्रहवड़ा, हाँ ये पंद्रह दिवस दोन आठवड़े अठवड़ा पखवाड़ा लग जाता है. ये अवधि अनवसर कहलाती है. ऐसे अनेक लोग होते हैं जो जगन्नाथपुरी के दर्शन हेतु नित्य प्रति मंदिर में जाते हैं, दररोज दर्शन करना रे भक्ता जगन्नाथपुरीमध्ये, दररोज दर्शन करणारे भक्त पंढरपूरमध्ये काही, दररोज दर्शन करणारे भक्त. आज सकाळी या गावच्या सरपंचांना भेटलो, ते म्हणतात, ते म्हणाले मी कित्येक वर्षापासून दररोज दर्शन करतात. आवड कोण करतात अच्छा, हां कसे का होऊन येतात. जय हो, हरी हो. महाविष्णु भी दर्शन शुरू किए अच्छा, हाँ अपने घर के एक निकले भक्त, हाँ हर रोज दर्शन करने वाले मंदिर के निकले. तो ऐसे अनेक लोग हैं जो जगन्नाथ के दर्शन हेतु नित्य प्रति मंदिर में जाते हैं, उनके लिए स्नान यात्रा के बाद की ये विश्राम अवस्था अनवसर असह्य हो उठती है, सहन नहीं होता ना,
दररोज दर्शन करण्याचा अभ्यास, दररोज दर्शन, दररोज दर्शन, दररोज दर्शन. पण स्नान यात्रेनंतर 2 आठवडे दर्शन नाही तेव्हा तो कालावधी फार कठीण, अवघड, असहनीय. तेव्हा त्याचा उल्लेख या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभूने, त्या काळामध्ये चैतन्य महाप्रभू अत्यंत दुःखी असायचे. श्री चैतन्य महाप्रभू को मंदिर में से जगन्नाथ की अनुपस्थिति अत्यंत खलने वाली लगी और दुखी थे चैतन्य महाप्रभु की. जगन्नाथपुरी मंदिर फार प्राचीन असं मंदिर आहे, लाखो वर्षापासून मंदिर आहे ते जगन्नाथपुरी धाम. राजा इंद्रदुम्न नावाचे राजे होऊन गेले, राजा इंद्रदुम्न, त्यांनी मंदिर बनवलं आणि त्यांनी जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या विग्रहाची स्थापना केली. तेव्हापासून जगन्नाथ रथयात्रा महोत्सव, जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाचे उत्सव होतच राहतात. एकानंतर एक उत्सव, त्या अनेक उत्सवामध्ये आजचा जो स्नान यात्रा महोत्सव आहे तो एक विशेष महोत्सव, आणि तोही तेवढाच जुना आहे किंवा प्राचीन आहे जेवढं मंदिर जुनं आहे. किंवा जेव्हापासून त्या विग्रहाची स्थापना झाली लाखो वर्षापूर्वी तेव्हापासून तेव्हापासून दरवर्षी स्नान यात्रा होते, दरवर्षी स्नान यात्रा. म्हणजे किती स्नान यात्रा झाल्या आतापर्यंत? लाखो स्नान यात्रा झाल्या, जेणेकरून लाखो लोकांना जीवांना त्याचा फायदा होईल म्हणूनही भगवंताच्या किंवा इंद्रदुम्न महाराजांनी त्यांच्या काळी सुरू केलेली ही विधी, ही पद्धती, हा उत्सव आजपर्यंत चालू आहे आणि तो चालूच राहील. जोपर्यंत सूर्य आहे, चंद्र आहे, तो समुद्र आहे, या समुद्राच्या काठावरती जगन्नाथ निवास करतात एका निळ्या पर्वताच्या शिखरावरती. आज आहे ज्येष्ठ पौर्णिमा, आहे की नाही? असायला हवी. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी, दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हा रथयात्रा महोत्सव साजरा होतो. स्नान यात्रा आज थोडा अधिक गरम असा उष्णता वाढते म्हणे, आणि अधिकात अधिक उष्ण असा दिवस ही समजला जातो आजचा. म्हणूनच तो दिवस निवडला आहे भगवंताच्या स्नानासाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. आज सकाळीच सूर्योदयाच्या वेळी भगवंताला आपल्या गाभाऱ्यातून, गर्भगृहातून
जिथे निवास करतात गर्भगृहामध्ये, गर्भगृह जिथे विठ्ठल उभे आहेत ना, त्या जे छोटंसं स्नान आहे त्याला काय म्हणतात, गर्भगृह गाभारा. तेव्हा त्या गाभाऱ्यातून जगन्नाथ, जगन्नाथ एकटे नाहीत इथे, विठ्ठल एकटे नाहीत इथे, विठ्ठलांच्या बरोबर कोण आहे, रुक्मिणी आहे. तर तिथे जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाच्या बरोबर बलदेव आहेत, जगन्नाथ कृष्ण त्यांचे मोठे बंधू बलराम. तेव्हा हे दोन बंधू जगन्नाथ कृष्ण आणि बलदेव बलराम आणि त्यांची बहिणी तिथे राहत आहे सुभद्रा मैया की. तेव्हा दोन भाऊ आणि एक बहीण तिघे मिळून त्या गर्भगृहामध्ये त्यांचं ते निवासस्थान. तेव्हा त्या गर्भगृहातून आज सकाळी तिथले भक्त दयित, दयित म्हणतात दयित, त्यांचे भक्तांचे भक्तांचे प्रकार आहेत. एक दयित नावांचा त्यांना अधिकार प्राप्त होतो, भगवंताला आपल्या देवहाऱ्यातून ज्या ठिकाणी मंदिराच्या समोर प्रांगणामध्ये विशेष चबुतऱ्यावरती प्लॅटफॉर्मवरती वरती मंडप वगैरे टाकतात. आज आहे तिथे, आपणाला इथून नाही दिसत, थोडा जास्त काही दूर नाही, 1000 मैल दूर आहे. आपणा जर दूरदर्शनाची या संजयसारखी, संजय उवाच कुरुक्षेत्राचं दृश्य ज्यांनी पाहिलं आणि पाहून धृतराष्ट्राला ऐकवलं ज्या संजयानी, अशी शक्ती सामर्थ्य आपणाला असतं तर आपण इथं बसूनही ते दृश्य पाहू शकलो असतो. आता थोडी आपणाला थोडीशी कल्पना करावी लागते, पण ही काही कोरी कल्पना नाही, ही गोष्ट खरी आहे. तेव्हा तिथे मंडप आहे आणि भगवंताला एक भगवान नाचत नाचत बाहेर येतात. आम्ही जसं रथयात्रेच्या दिवशी जगन्नाथाला, बलदेवाला, सुभद्रेला त्याची जी मूर्ती आहे, फार मोठी मूर्ती आहे, भगवंत फार उंचच उंच आहेत. भगवंताला मुकुट घालण्यासाठी शिडीवरती चढतात आणि मग मुकुट देतात, भगवंताला घालतात. हां, भारी आहेत भगवान, तसेही भारीच आहेत भगवान. जगन्नाथ जगन्निवासी, जगताचं निवास ज्यांच्यामध्ये, सर्व जग ज्यांच्यामध्ये आहे, मग ते किती भारी किती जड असतील. कृष्ण तोंड उघडलं एकदा, तोंड उघडून दाखवलं, यशोदेने पाहिलं तोंडामध्ये, तोंडामध्ये काय होतं, ब्रह्मांड होतं, ब्रह्मांड. कृष्णाच्या आतमध्ये ब्रह्मांड, म्हणजेच कृष्ण झाले किंवा जगन्नाथ झाले, जगन्निवास झाले, जगन्निवास. श्रीनिवासी आहेत, जगन्निवास आहेत. तेव्हा अशा भारी जगन्नाथाला उचलत उचलत त्यांना नाचवत नाचवत घेऊन येतात. तेव्हा आम्ही दृश्य पाहिलं रथयात्रेच्या वेळी, एका रथयात्रेच्या वेळी, स्नान यात्रेच्या वेळी नाही, पण स्नान यात्रेमध्ये जसं बाहेर आणतात तर दूरहून अगोदर आपणाला फक्त त्यांचा जो मुगुट आहे तोच दिसतो. हा असा होता. जसं जवळजवळ येतात मग थोडा चेहरा दिसू लागतो, मग पक्षस्थल दिसू लागतं, मग नाभी क्षेत्र दिसू लागतं, मग पाय दिसू लागतात. हा पाय दिसतात का? नाही, नाहीतच मग दिसणार कसे? जगन्नाथाला पाय नाहीत म्हणजे तो का लंगडा आहे का? असं रूप भगवंताने धारण केलं, ज्या रूपामध्ये थोडेसे हात बाहेर राहिलेत तरी आत जाता जाता थांबले, पाय तर सर्व आत या धडामध्ये प्रवेश केला. असं जगन्नाथाचं बलदेवाचं सुभद्रेचं रूप आहे. तेव्हा कमरेला मोठे मोठे दोऱ्या, मोठ्या दोऱ्या, रेशमी दोऱ्या बांधतात आणि मोठे बलवान ते दैत इकडे किती जण इकडे किती जण असं उचलतात आणि पुढे ठेवतात, उचलतात पुढे ठेवतात. आज सकाळी हे सर्व दृश्य जगन्नाथपुरीमध्ये जे कोणी होते तेथे अद्यापी असतील त्यांनी पाहिलं ते. किंवा तिथे दिवसभर राहतात मग ते जगन्नाथ स्वामी आणि असंख्य लोक जगन्नाथाचं दर्शन करतात. अशाही लोकांना दर्शन आज घडतं ज्यांना जगन्नाथ मंदिरामध्ये जाणं काय निषेध आहे, कारण रस्त्यावरून स्नान यात्रेचं दर्शन होतं. आमचे एक अमेरिकन स्वामी एकदा गेलेले होते, जसे आज जायला त्यांना परवानगी नसते नव्हती, पण आजच्या दिवशी ते सांगत होते, मी तिथे होतो स्नान यात्रेच्या दिवशी, मी जगन्नाथाचं दर्शन केलं, जगन्नाथाचं दर्शन केलं. रस्त्यावरून त्यांनी दर्शन केलं. त्याने आम्हाला एका वर्षी आम्हाला जाऊन नाही दिलं. 1977 साली ज्यावेळी मी पहिल्यांदा गेलो जगन्नाथपुरी मंदिरामध्ये जगन्नाथाचं दर्शन करण्यासाठी गेलो असताना, रथयात्रेच्या एक दिवस अगोदर, आता ती स्नान यात्रेनंतर रथयात्रा असते 2 आठवड्यांनी, रथयात्रेच्या एक दिवस अगोदर दर्शन उघडतं. त्याला नेत्रोत्सव म्हणतात, नेत्रोत्सव. ज्या भक्तांनी 2 आठवडे दर्शन नाही केलं, दररोज दर्शन करणारे भक्त, अखिया प्यासी रे दर्शन दो घनश्याम मोरी अखिया प्यासी रे. असं मीराबाई म्हणाले काय म्हणाले असेल. तेव्हा ज्यांच्या डोळ्यांना नेत्रांना भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, 2 आठवडे उपवास आणि मग 2 आठवड्यानंतर ज्यावेळी दर्शन उघडतं, मग फार उत्कंठित ते भक्त जातात आणि मग डोळ्याचा उत्सव, नेत्रोत्सव, डोळ्यासाठी उत्सव, डोळ्याची मेजवानी. आपण जसं प्लेट भरून प्रसाद खातो, जिव्हा उत्सव, असं नेत्रोत्सव. तेव्हा नेत्रोत्सवाचा दिवस होता ज्या दिवशी आम्ही तिथं दर्शनासाठी पोहोचलो असताना, मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही प्रवेश केला तेवढ्यात मोठे मोठे पहलवानासारखे ते पंडा त्यांनी आम्हाला थांबवलं. थांबा म्हणे थांबा 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 म्हणून काय आम्ही काय बिघडवलं आपलं हां थांबा काय मग दर्शन करायचं थांबा म्हणतात थांबा थोडं बांधा घोडं ते म्हणत होते उगीच गडबड का थांबा थोडं मग थांबा थोडं तर थोडं थांबा आणि मग पुढे संभाषण झालं तेव्हा त्यांनी आम्हाला यासाठी थांबवलं. ते म्हणाले मला म्हणाले मी या आमच्याबरोबर इस्कॉनचे दुसरे काही भक्त ब्रह्मचारी वगैरे होते मी संन्यासी हातामध्ये दंड धारण करून आत्ता आत्ताच नवीन संन्यासी झालो होतो मी नवा कोर संन्यासी पहिल्यांदाच चालला आहे दर्शनासाठी रुबाबामध्ये चाललो होतो त्याने असं काय थांबवलं थांबा म्हणे थांबा म्हणे का थांबा तर ते म्हटले नाही तुम्ही जाऊ शकत नाही का जाऊ शकत नाही तर म्हणजे तुम्ही ख्रिश्चन होता या हरे कृष्ण लोकांनी धर्माचं परिवर्तन करून घर वापसी मला हिंदू बनवलं धर्मांतरित केलं तुम्ही जन्माने म्हणे ख्रिश्चन होता असं त्यांनी स्वप्न पाहिलं की काय माहिती नाही म्हणजे असाच हट्ट धरून बसले नाही तुम्ही जाऊ शकत नाही तुमचा जन्म हिंदू कुटुंबामध्ये झालेला नाही किंवा बरंच काही ढकला ढकली झाली. आमचेही भक्त 10-20 जण होते आमचेही ते होते 5-10 जण पण त्यांचा एक आमच्या 10 सारखा होता. तेव्हा सरते शेवटी त्यांनी आम्हा भक्तांना उचललं आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर बसवलं ठेवलं तेव्हा अशी गत करून टाकली त्या पंडितांनी तथा कथित नावाच्या पंडितांनी. पण आमच्या त्या भक्तांच्या समूहामध्ये एक विदेशी भक्त होता न्यूयॉर्कचा होता तो अमेरिकन. तेव्हा आमचे ते जे काही भांडण तंटे ढकला ढकली संवाद चालू होता त्या फांद्यात तो नाही पडला. तो थोडासा वळसा घेऊन आतमध्ये घुसला. त्या पंडाने आम्हाला ज्यावेळी बाहेर उचलून ठेवलं आम्ही पाहत होतो मोजत एक रिक्षराज कुठे आहे रिक्षराज त्यांचं नाव रिक्षराज असं होतं रिक्षराज रिक्षराज जांबवान रिक्षराज किंवा रिक्षराज कुठे आहे रिक्षराज कुठे आहे त्याचं शोधत होतो आम्ही. तेवढ्यात मंदिरातून रिक्षराज बाहेर आले ते म्हणाले महाराज महाराज मला म्हणाले महाराज चरण तुलसी जगन्नाथची चरण तुलसी घ्या म्हणे. त्यांनी दर्शनही घेतलं आणि त्या काही पंडा मंडळींनी त्यांना चरण तुलसी दिली तृप्त झाले समाधान झालं आणि त्यांनी आम्हाला भगवंताच्या चरणाची तुळशी दिली. ते होते थोडे रंगाना थोडे ते काळे सावळे होते सर्वच काय गोरे नसतात अमेरिकन किंवा पाश्चात्य देशातले काहींचं आफ्रिकन ओरिजिन असतं आफ्रिकेमधलं त्यांचे पूर्वज, तेव्हा ते थोडे भारतीयसारखे दिसतात पण ते भारतीय नसतात. तेव्हा असे ते ऋक्षराज प्रभू होते. तेव्हा त्यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबामध्ये झालेला होता. तेव्हा त्या दिवशी त्या ख्रिश्चनाला भगवंतानी दर्शन दिलं, पण आम्हा हिंदूला दर्शन नाही भेटलं. मग आम्हाला वाट पाहावी लागली. आणखी एक दिवस आम्ही थांबलो. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी जगन्नाथ रथयात्रेच्या निमित्तानं ज्यावेळी बाहेर आणले गेले, रथावरती आरूढ केलं त्यांना, मग आम्हाला दर्शन भेटलं. जगन्नाथ स्वामी की. तेव्हा जगन्नाथ स्नान यात्रा महोत्सव आज संपन्न होत आहे. एकशे आठ मोठ्या मोठे कळस स्वच्छ शुद्ध शीतल थंड जल, चंदन मिश्रित जल, तुळसी मंजरी मिश्रित जल, त्यांना स्नान होतं भगवंताचं. आणि ते दर्शन करून भगवंताच्या अभिषेकाचं म्हणजेच भगवंताच्या स्नानाचं दर्शन म्हणजे विशेष दर्शन. तसं पंढरपुरामध्ये स्नानाचं दर्शन होतं, विठ्ठलाच्या स्नानाचं दर्शन. पण अशी मंदिरं फार मोजकी आहेत जगामध्ये किंवा भारतामध्ये. तसं भगवंताचा अभिषेक, भगवंताचं स्नान पडद्याच्या पाठीमागं होतं. मंदिरं बंद करतात, दरवाजे बंद होतात, जे पुरोहित आहेत पुजारी आहेत तेच त्यांना स्नान करण्याचा स्नान पाहण्याचा अधिकार, अशीच परिपाटी आहे अधिकतर मंदिरामध्ये. तशी जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा. पण आजच्या दिवशी हा सोहळा पाहण्याची संधी सर्वांना लाभते. तसा अभिषेक दररोज होतो सर्वच मंदिरामध्ये. आणि मुख्य अभिषेक तसा वृंदावनामध्ये अभिषेक दररोज होतो भगवंताचा. नंदग्रामामध्ये, नंदग्राम नंदबाबाचं गाव, त्या नंदग्रामामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी यशोदा श्रीकृष्णाला आंघोळ घालते. दिवसभर तो गाई चारत असताना कृष्ण गाई चारतात. गाई चरत असताना किंवा गाईना एका वनातून दुसऱ्या वनात घेऊन जात असताना तिथली जी धूळ आहे ती उडते आकाशामध्ये. तिथली धूळ फार हलकी पुलकी आहे, वृंदावनमधली धूळ. रज म्हणतात, रज ब्रज रज आकाशामध्ये उडते आणि परत हळूहळू परत ती खाली बसते झाडावरती, झुडपावरती आणि कुठे कुठे गाईच्या पाठीवरती आणि कृष्णाच्या मुकुटावरती, कृष्णाच्या चेहऱ्यावरती, कृष्णाच्या वस्त्रावरती, काय सर्व ठिकाणी धूळच धूळ. धूळ थोडी पांढऱ्या पिवळ्या रंगाची असते. मग भगवंताचं सर्वांग त्या रंगाने पांढऱ्या पिवळ्या रंगाने माखलं जातं आणि मग ते श्रीकृष्ण पांडुरंग होतात. पांडुरंग, पांडुरंग नाव का पाठीमागचं आहे, हे एक वर्णन किंवा विश्लेषण आहे. तेव्हा त्या पांडुरंगाला तो पांडुरंग जळी पोहोचतो. नंदग्रामामध्ये समजलं का, वनातून परत फिरला कृष्ण, परत फिरले पण त्याचा ते पांडुरंग झालंय. तर धूळ सर्वत्र, कपड्यावरती, चेहऱ्यावरती, मुकुटावरती, मुरलीवरती, त्यांच्या गळ्यातल्या वनमाळेवरती. तेव्हा त्या कृष्ण परत फिरले रे, फिरले संध्याकाळी, सुस्वागतम कृष्ण, आरती वगैरे उतारली जाते. संध्या आरती काय? अच्छा, संध्या आरती. गोधुली बेला म्हणतात, गोधुली बेला. बेला म्हणजे वेळ. कोणती वेळ? गोधुली, गाईच्या चालताना जी धूळ उडते, जे धुळीचे ढग निर्माण होतात, ते ढग दिसतात यशोदेला. नंदग्रामातून ते ढग दिसतात, मग यशोदेला कळतं, आ ढग हळूहळू पुढे पुढे येऊ लागतात. जसे कृष्ण आणि 9 लाख गायी पुढे पुढे येत राहतात, त्याचबरोबर ते ढगही, धुळीचे ढग पुढे पुढे जवळजवळ. तेव्हा यशोदेला कळतं, कृष्णाला फोन करण्याची आवश्यकता आहे, 5 किलोमीटर्स टू गो, आणि 5 किलोमीटर दूर आहोत, हा 3 किलोमीटर, असं सांगण्याची आवश्यकता नाही. यशोदा समजतं, हा ढग, हा तो धुळीचा जो ढग आहे. त्या यशोदा तयार करते, हे तयार आहे का, ते तयार आहे का, ते तयार आहेत का, असं कपडे तयार आहेत का, इस्त्री केलेत का, हार बनवले का, पाणी गरम केलं का, चंदन मिश्रित आहे का, हे आहे का, ते आहे का. यशोदा टेम्पल कमांडर, टेम्पल कमांडर सारखी, किंवा वृंदा देवी सारखी. तेव्हा स्नान दररोज संध्याकाळी, स्नान एक सकाळी स्नान, काकड आरतीच्या वेळी भगवंत उठले सकाळी की मग त्यांचं प्रथम स्नान. स्नान करता करताच मग त्यांना लोण्याची आठवण येते, मग यशोदेला काय करावं लागतं, मध्येच लोण्याचा गोळा खाऊ घालते, नाहीतर तसे लोणी चोरण्याची वेळ असते ती. नाही नाही नाही, स्नान कर, आई म्हणते स्नान, नाही नाही मला जायचं. स्नानाच्या वेळी लोणी खाऊ घालतात, विठ्ठलाले खाऊ घालतात की नाही, लोणी, लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा खाणारा कोणता? भगवंत, हा बालकृष्ण. राम खातात का लोण्याचा गोळा? थोडं लोणी खात असतील, थोडं तूप, काय सांगतो, हा भातावरती थोडं तूप किंवा पोळीवरती थोडं, पण लोण्याचा गोळा खाणारा भगवंत. ते विठ्ठल श्रीकृष्णच आहेत. लोणी खातात यावरून समजायला पाहिजे, डोळे झाकून आपण सांगू शकतो ह्या कोण आहे, श्रीकृष्ण. जय गौर, सई कृष्ण, सई जगन्नाथ, सई विठ्ठल, तोच विठ्ठल. ते या मूल स्नान यात्रा जी भगवंताच्या नित्य लीलेमध्ये होते ती वृंदावनामध्ये नंदग्रामामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आणि दिवसाही स्नान करत असतील भगवान कुठे यमुनेमध्ये त्याशिवाय राधाकुंडामध्ये मध्यान्हकाळी राधाकुंडामध्ये पोहोचतात आणि कुंजविहारानंतर वगैरे ज्यावेळेस भगवंत रासक्रीडेमध्ये फार परिश्रम करावा लागतो नृत्यामध्ये नृत्य म्हणजे डान्स घामच घाम मग त्यावेळी स्नान करण्यासाठी प्रवेश करतात जमुनेमध्ये प्रवेश मग स्नान करताना खेळतात मग जलकेली म्हणतात जलकेली केली म्हणजे लीला जलकेली किंवा नौकाविहार आणि स्नानयात्रा स्नानयात्रा स्नान करणं हा एक उत्सव उत्सव स्नानयात्रा तेव्हा आज या स्नानाचं दर्शन करण्याची एक अद्भुत अपूर्व अशी संधी भक्तांना जगन्नाथपुरीमध्ये लाभते स्नान यात्रा चालू असेल आता ते भगवंताच्या स्नानाच्या वेळचं दर्शन म्हणजे आपण किती जवळ पोहोचलो भगवंताच्या भगवंताचं स्नान करताना भगवंत आपल्याला दर्शन देत आहेत जे कोणी अंतरंग भक्त आहेत अशा भक्तांनाच तिथे प्रवेश कोणी घुसू शकत नाही तिथे पात्र पाहिजे मग सांगतात स्नान करत असताना थोडं थंड वारं स्नानगृहामध्ये स्नान करतात असं एक समज आहे तिथं काय घर बनवत नाहीत जगन्नाथपुरीमध्ये पण स्नानगृहामध्ये भगवान स्नान करतात तेव्हा स्नान करत असताना खिडकी उघडी राहते तेव्हा त्या खिडकीतून थंड हवा प्रवेश करते आणि त्याचाच परिणाम भगवंताला थोडं पडसं वगैरे काही ताप वगैरे येतो भगवंत आजारी होतात डॉक्टरना बोलवत होता नाडी परीक्षा आजारी आहात आपण तसा जगन्नाथाला जो ताप आहे जरा ताप म्हणतात ताप तापाचे तापत्र आहे गर्मीचा ताप उष्णतेचा ताप ताप म्हणजे त्रासी आहे जगन्नाथाला जो ताप किंवा उष्णता त्यांचं विग्रह त्यांचं रूप गरम होणं उष्णता वाढणं टेम्परेचर वाढणं त्याचं कारण भगवंताची विरहाची व्यथा आहे आणि हे जगन्नाथांच्या विग्रहाचं हे वैशिष्ट्य आहे म्हणूनच ते
कृष्णाचे झाले जगन्नाथ, होते कृष्ण पण विरह, भक्तांपासून विरह. कुठे आहेत माझे भक्त, कसे आहेत माझे भक्त, केव्हा भेटतील माझे भक्त, कशा आहेत माझ्या गाई, त्यांना कृष्ण होते द्वारकेमध्ये आणि गाई आहेत वृंदावनामध्ये, वासरं आहेत वृंदावनामध्ये, मित्र आहेत वृंदावनामध्ये, नंदबाबा यशोदा आहेत वृंदावनामध्ये, गोपी आहेत वृंदावनमध्ये, राधा राणी आहे वृंदावनमध्ये. त्या विरह म्हणजे कसे आहेत भक्त, कसे राहतात, कसे ते भगवंताला विरह, विरहाची व्यथा, विरहाची अग्नी. त्यानंच भगवंताचा ताप वाढतो, टेम्परेचर वाढतं. तप्त जीवनम ज्याला, तेव्हा वृंदावनामध्ये भक्तांचा ताप, भक्तांना विरहाची, विरहाची व्यथा, विरहाचं कष्ट. विरह म्हणजे काय? विरह सेपरेशन इंग्लिशमध्ये, व्याकुलता तर दुरावा. व्हेरी गुड, दुरावा दूर. कृष्ण द्वारकेमध्ये आणि वृंदावन किती दूर, दूर नगरी, दूर नगरी, दूर नगर, तेव्हा दुरावा जो आहे, त्यामुळं कृष्ण व्याकुळ होतात. मोही ब्रज विसरत नाही उद्धव, असं म्हणतात मग. उद्धव मोही ब्रज विसरत नाही, हे उद्धवा मी वृंदावनला विसरू शकत नाही, वृंदावनला विसरू शकत नाही. एकाएकाची आठवण करून ते सांगतात, आपल्या मित्राची आठवण करून सांग, विसरू शकत नाही, गाई विसरू शकत नाही, त्याला विसरू शकत नाही. ये मथुरा कंचन की नगरी, ही मथुरा तर सोन्या चांदीचे इथे व्यापार होतात खरे, व्यापार पेठ आहे, बाजारपेठ आहे, पण वृंदावनमध्ये प्रेमाचे व्यापार, वृंदावनमध्ये प्रेमाचा व्यापार आणि मथुरेमध्ये कशाचा, सोना चांदीचा आणि काय, कसे व्यापार. उद्धव मोही ब्रज विसरत नाही, तेव्हा ही जी विरहाची व्यथा आहे, म्हणूनच भगवंतांनी ते रूप धारण केले, त्यांचे डोळे मोठे झाले आणि त्यांचे हात पायी त्यांच्या अंगामध्ये प्रवेश करू लागले. जणू भगवंत जगण्यात काय अर्थ नाही, आपलं चला आपलं अस्तित्व संपवूया. आता भक्तांना भेटू शकत नाही, कशासाठी जगायचं, ज्यांच्यासाठी जगायचं तेच नाही तिथं समोर, नाही त्यांना भेटणं शक्य होत नाही. तेव्हा हा आजार भगवंताचा. स्नान करत होते, थोडी थंड हवा खिडकीतून तिने प्रवेश केला आणि भगवंत आजारी झाले. हे थोडं बाह्य कारण, खरं कारण भगवंताच्या तापाचं, त्रासाचं, ज्वलन जे होतं त्यांच्या शरीरामध्ये,
त्याचं कारण विरह, भक्तापासून विरह. साधवो हृदयम मह्यम भगवान म्हणतात, साधू माझ्या हृदयामध्ये आहेत, किंवा हृदया प्राणापेक्षाही प्रिय आहेत मला माझे भक्त. तेव्हा त्यांच्यापासून, त्या भक्तांच्यापासून दुरावा भगवंताला सहन नाही होत, म्हणूनच ते रूप त्याने धारण केलं. जगन्नाथ बलदेव सुभद्रा झाले ते. तेव्हा या स्नान यात्रेनंतर, आजची जी स्नान यात्रा आहे, 2 आठवडे भगवंत आजारपणाचं निमित्त काढून आजारी होतेच, खरोखरच आजारी झाले, आजारी पडले, ढोंग न ते करत. तेव्हा डॉक्टरने त्यांना सल्ला दिला की आपण आता व्हिजिटर्स वगैरे सोडा, विसरा त्यांना, 2 आठ जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत. त्या उद्यापासून मग मंदिर बंद. आज दिवसभर दर्शन तिथेच असतात भगवान, बाहेरच प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी स्नान यात्रा होते तिथेच दिवसभर दर्शन, आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व लॉक्स मोठे मोठे कुलप लावतात सर्व द्वारांना, आणि 2 आठवडे भगवंत एकांतामध्ये राहतात. चैतन्य महाप्रभू दुःखी होते या काळामध्ये, असा उल्लेख आहे या श्लोकामध्ये. हा जो काळ आहे त्या काळाचं नाव अनवसर, ईश्वरेर अनवसरे पाईल बड दुःख. जगन्नाथ भगवंताचा हा जो ही जी विश्राम करण्याची लीला आहे, खेळ आहे, यावेळी चैतन्य महाप्रभू फार दुःखी व्हायचे, कारण दर्शन नाही व्हायचं. पण जगन्नाथपुरीमध्ये एक पर्याय आहे, जगन्नाथ म्हणे दर्शन देतात, म्हणे काय देतातच, फक्त म्हणेच नव्हे. कुठे देतात दर्शन? अल्लार, अल्लारनाथ नावाचं दुसरं एक मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे जगन्नाथपुरी जवळच, 20-25 किलोमीटर असेल दूर, 20-25 किलोमीटर दूर अंतरावरती अल्लारनाथ नावाचं मंदिर, तिथे विग्रह भगवंताचे. तेव्हा त्यांचं दर्शन करणं म्हणजे जगन्नाथाचं दर्शन केल्यासारखं आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू तिथे जायचे मग दर्शनासाठी अनावसर काळामध्ये, त्या अल्लारनाथांचं दर्शन करायचे. आणि एके दिवशी असं दर्शन करत असताना चैतन्य महाप्रभू आपल्या दंडवत मुद्रेमध्ये दंडवत केला चैतन्य महाप्रभूने एका शिळेवरती. त्या भगवंताच्या अंगाचा स्पर्श ज्यावेळी त्या शिळेला झाला, त्या मोठ्या पाषाणाला झाला, ते पाषाण पिघळलं. पशुपाखी झुरे पाषाण विदरे सुनी जार गुणगाथा, अशी गुणगाथा आहे त्या चैतन्य महाप्रभूंचीही. त्यांच्या गुणगाथा जे कोणी ऐकतात पशु पक्षी ते झुरू लागतात. आपल्यापैकी काही जण झुरू लागलात, झोपेमध्ये व्यक्ती काय करतो? झुरतो. त्या अंधारामध्ये तल्लीन होतो, पण इथे शिवनी ज्या गुणगाथा चैतन्य महाप्रभूंच्या गुणगाथा कोणी कोणी पशुपक्ष्यांनी ऐकल्या तर ते झुरू लागतात आणि पाषाण बिदरे पाषाण पिघळू लागतं वितळतं. ते चैतन्य महाप्रभूंच्या अंगाच्या गौरांग 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 त्या गौरांगाच्या गौर अंगाच्या स्पर्शानं ते पाषाण वितळलं पिघळलं. ते दंडवत करून परत चैतन्य महाप्रभू उभे राहिले विग्रहासमोर. पण त्या पाषाणामध्ये चैतन्य महाप्रभूच्या अंगाचं चिन्ह बनलं, तो पाषाण झाला चिन्हांकित, भगवंताच्या अंगाचं चिन्ह, त्यांचा चेहरा, त्यांचं वक्षस्थळ, त्यांचे पाय, चरण कमल, जिथे जिथे स्पर्श झालेला होता त्या शिळेला त्या ठिकाणी भगवंताच्या अंगाची छाप पडली. पडली ते पडलीच, ती आजही आहे, आपण जाऊन पाहू शकता. आपल्या वेळी कुणी पाहिली पा हे साक्षी आहात, खरी गोष्ट आहे. हां, किंवा अलारनाथमध्ये दर्शन करतात, अलारनाथमध्ये दोन आठवडे ज्यावेळी दक्षिण मंदिर बंद असतं आणि मग दोन आठवड्यानंतर मग उत्सव नेत्रोत्सव जगन्नाथ रथयात्रेच्या एक दिवस अगोदर आणि त्याच दिवशी मग आणखी एक उत्सव साजरा होतो गुंडीच्या मार्जन महोत्सव. रथामध्ये बसून ज्या मंदिरापर्यंत भगवंत जातात आणि ज्या मंदिरामध्ये भगवंत राहतात एक आठवडा, त्या मंदिराचं मार्जन, सफाई, स्वच्छता, स्वच्छ भारत असं काहीतरी चाललं आहे म्हणे. मन घाणेरडं पण भारत स्वच्छ, मन घाण. स्वच्छता, स्वच्छतेची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? मनापासून. त्या मनापासून जर आपण भक्ती केली, मनापासून मनपूर्वक ध्यानपूर्वक हरे कृष्ण 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 हरे राम राम, तर आपलं मन स्वच्छ होणार, आपलं अंतःकरण स्वच्छ होणार. तसं मंदिर मार्जन केलं, मंदिर मार्जनादौ श्री विग्रह आराधन नित्य नाना श्रृंगार तन मंदिर मार्जनादौ. मंदिर मार्जन जे करतील मनपूर्वक, मंदिर मार्जन करणाऱ्यांचं मन स्वच्छ होईल. तेव्हा या गुंडीच्या मंदिर मार्जनामध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः भाग घेत असत, आपल्या भक्तांच्या बरोबर त्यांना घेऊन. शेकडो हजारो भक्त त्या मंदिरामध्ये प्रवेश करत असत झाडू घेऊन आणि काय काय घेऊन. मंदिर मार्जन, मंदिर साफ, मन साफ. सेवा ही साफ करतं, आपलं मन साफ करतं, अंतःकरण साफ होतं, पण अनर्थातून मुक्त होतो. त्या गुंडीच्या मंदिर मार्जनानंतर मग दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथ यात्रा महोत्सव की आणि मग भगवंत गुंडीच्या मंदिरामध्ये एक आठवडाभर राहून परत आपल्या मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि तिथे 51 आठवडे राहतात. 1 आठवडा गुंडीच्या मंदिरामध्ये, 51 आठवडे जगन्नाथपुरी मंदिरामध्ये. दोन्ही जगन्नाथपुरीमध्येच आहेत मंदिरं. जसं गुंडीच्या मंदिरामध्ये राहणं म्हणजे वृंदावनमध्ये राहतात भगवंत. आणि रथाला ओढत ओढत घेऊन जाणारे भक्त वृंदावनचे भक्त असतात, ब्रजेवासी भक्त. त्यामध्ये चैतन्य महाप्रभू भाग घेत असत. तेव्हा जो दुरावा होता ना, दुरावा भगवंत द्वारकेमध्ये आम्ही वृंदावनमध्ये, तेव्हा आता काय करणार, भगवंताला ओढून परत घेऊन वृंदावनमध्ये घेऊन येणार. तेव्हा असा प्रयत्न केला त्या वृंदावनमधल्या भक्तांनी. भगवंत ज्यावेळी एके वेळी रथामध्ये बसून कुरुक्षेत्राला पोहोचलेले होते, कुरुक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वृंदावनचे भक्त पोहोचले आणि त्यांनी भगवंताला वृंदावनमध्ये परत आणण्याचा प्रयत्न केलेला होता. यश लाभलं नाही लाभलं त्यावेळी ते आता सांगत नाही, पण प्रयत्न तर केला त्यांनी. ओके, जगन्नाथ स्वामी की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय. जगन्नाथ पुरी धाम की जय. पंढरपुर धाम की जय. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय. दाय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.
हरे कृष्ण.